स्तोत्र संहिता अध्याय 4 मुख्य गवयासाठी तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे दाविदाचे स्तोत्र। हे माझ्या न्यायदात्या देवा, मी तुझा धावा करीतो तेव्हा माझे ऐक। मला तू पेचातून मोकळे केले आहे, माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक। अहो मनुष्यांनो, माझ्या गौरवाची अप्रतिष्ठा कोठवर चालणार? तुम्हाला निरर्थक गोष्टी कोठवर आवडणार? तुम्ही लबाडीची कास कोठवर धरणार? तरी हे ध्यानात ठेवा की परमेश्वराने आपणासाठी भक्तिमान मनुष्य निवडून काढिला आहे। मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल। त्याची भीती बाळगा, पाप करू नका। अंथरुणात पडल्या पडल्या आपल्या मनाशी विचार करा, स्तब्ध रहा, नीतिमत्वपूर्वक यज्ञ करा, परमेश्वरावर भाव ठेवा। आमचे कल्याण कोण करील असे म्हणणारे पुष्कळ आहेत। हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आम्हावर पाड। धान्याची व द्राक्षारसाची समृद्धी झाली म्हणजे लोकास जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या मनात उत्पन्न केला आहे। मी स्वस्थपणे पडून लागलाच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तूच मला एकांतात निर्भय ठेवितोस।